ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
जिल्ह्यातील 5 साखर कारखान्यांना डीसीओंनी पाठवली नोटीस. ठरवल्याप्रमाणे शेतकऱ्यांना ऊस थकबाकी न भागवल्याने डीसीएम रमाकांत पांडे यांच्या निर्देशावर डीसीओ यशपाल सिंग यांनी बिजनोर, चांदपूर, बिलाई साखर कारखाना, धामापूर साखर कारखाना आणि बंदुकी कारखान्याला नोटीस पाठवली आहे. शेतकऱ्यांना थकबाकी न दिल्याने साखर कारखान्याला विरोधात कारवाई होईल. डीएम रमाकांत पांडे यांनी सोमवारी संध्याकाळी ऊस थकबाकीबाबत साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांची समीक्षा बैठक घेतली. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंग यांनी सांगितले की थकबाकी भागवण्यात विलंब केल्यास डीएम यांच्या निर्देशनावर बिजनोर, चांदपूर, बिलाई, धामापूर आणि बंदुकी साखर कारखान्याला नोटीस पाठवली आहे. डीसीओ यांनी सांगितले की समीक्षा बैठकी दरम्यान धामापूर साखर कारखान्याने 20 करोड रुपयाच्या बदल्यात 0 पैसे भागवले आहेत. सिहारा कारखान्याने 15 बदल्यात 7 करोड 29 लाख, बिलाईने 20 करोडच्या बदल्यात 7 करोड 21 लाख, बहादरपूर कारखान्याने 5 करोडच्या बदल्यात 5 करोड 63 लाख, बरकातपूर साखर कारखान्याने 15 करोड, बंदुकीने 10 करोडच्या बदल्यात 6 करोड 16 लाख, बिजनोर आणि चांदपूर साखर कारखान्याने 5 करोडच्या बदल्यात 0 आणि नाजीबाबाद साखर कारखान्याने 2 करोडच्या बदल्यात 0 थकबाकी भागवली आहे. डीसीओ यांनी सांगितले की डीएम यांनी साखर कारखान्यांना आठवड्यात थकबाकी भागवण्याचे लक्ष दिले आहे. 25 धामापूर साखर कारखाना, सिहारा साखर कारखाना, बिलाई आणि बरकातपूर साखर कारखाना 15-15 करोड आणि इतर कारखान्यांना 5-5 करोडचे लक्ष दिले आहे. गेल्या आठवड्यात 97 करोडच्या बदल्यात 41 करोड 31 लाखांची थकबाकी भागवली गेली आहे. डीसीओ यशपाल सिंग यांनी सांगितले की सर्व साखर कारखान्यांना नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत.